ओम शांति। समय का पंछी उड़ता जाए, समय का पंछी उड़ता जाए, हर एक को ये पैगाम सुनाए, जो भी एक एक सेकंड जीवन की अनमोल घड़ी को सफल करता है उसका जीवन सफल होता है। या कवितेतून भरपूर काही आपल्याला शिकायला मिळतं। समय अर्थात वेळ एक अमूल्य खजाना आहे। आज आपण टाइम मॅनेजमेंट अर्थात समयाचं सुव्यवस्थापन कसं करावं, आपण आपल्या जीवनाला नंबर वन जीवन घडवण्यासाठी वेळेला आपण किती महत्व दिलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं त्याचं सुव्यवस्थापन केलं पाहिजे ते आज या टॉपिकमध्ये आपण पाहूया। सगळ्यांना चांगला सुंदर संदेश देणारा हा समयाचा एक पक्षी अर्थात एक सुंदर असा हा पक्षी जो आहे तो आपल्याला एक निर्णय देत असतो की हे मानवा, तू तुझा वेळ तुला दिलेला परमेश्वरानं अमूलाग्र अशी ही देणगी आहे आणि तू त्याचं अतिशय व्यवस्थित सुचारू रूपानं व्यवस्थापन कर। मानवी जीवनामध्ये पाच गोष्टींना विशेष महत्व आहे। पहिली गोष्ट आहे वेळ, दुसरी गोष्ट आहे संपत्ती, तिसरी गोष्ट आहे स्वास्थ्य, चौथी गोष्ट आहे श्रेष्ठ कर्म अर्थात चांगलं कर्म, आणि पाचवी गोष्ट आहे ते म्हणजे आपले विचार, ज्याला आपण संकल्प म्हणतो। तर संकल्प अर्थात चांगले विचार जे आहेत ते तर आपल्याला करायचेच आहेत, कारण त्याशिवाय आपण ह्या बाकी कोणत्याही गोष्टी प्राप्त करू शकणार नाही। जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक जर स्वास्थ्य आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण आपल्या वैचारिक पातळीला, आपल्या विचारधारेला एकदम उत्तुंग अर्थात श्रेष्ठ जरूर केलं पाहिजे। कारण विचार जेव्हा आपले श्रेष्ठ होतील त्याच वेळेला आपला जो समय आहे, जो वेळ आहे, त्याचा आपण व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंट करू शकतो। म्हटलं गेलेलं आहे व्हॉट इज द टाइम मॅनेजमेंट। टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय? टाइम मॅनेजमेंट इज अ लाईफ मॅनेजमेंट। वेळ म्हणजे एक अर्धा तास, दोन तास एवढाच वेळ नाहीये। आपण अगदी जन्माला आल्यापासूनची वेळ पकडली जाते, कारण आपण बघतो ज्योतिषशास्त्रामध्ये कोणत्या वेळेला हा बच्चा मुलगा जन्माला आलेला आहे, तिथी तारीख त्याची पाहिली जाते आणि त्यानंतर त्याचं पुढचं जे भविष्य आहे ते सुद्धा सांगितलं जातं। एवढं महत्व जर वेळेला असेल तर वेळेची एक आपल्याला परमेश्वराकडून मिळालेली ही देणगी आपण मानवानं जरूर जपली पाहिजे। आणि यासाठी विशेष करून टाइम मॅनेजमेंटमध्ये, समय व्यवस्थापनामध्ये कवी वर्ड्सवर्थनी खूप छान वाक्य उद्गार काढलेले आहेत की वेळ म्हणजे काय आहे। वेळ म्हणजे केवळ त्या घड्याळामध्ये जे काही काटे फिरत असतात त्या काट्याची परछाई आहे का? वेळ म्हणजे दिवस आणि रात्र आहे का? किंवा वेळ म्हणजे वाहणारा एक प्रकारचा वारा आहे का? कवी वर्ड्सवर्थ पुढे म्हणतो की वेळ म्हणजे काय आहे नेमकं? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा म्हणजे वेळ आहे का? खूप सुंदर त्यांनी वाक्य उद्गार काढलेले आहेत की वेळ अर्थात टाइम इज द सोल ऑफ लाईफ। मानवी जीवनाचा आत्माच आहे वेळ। आणि ही वेळ जर आम्हाला चांगल्या कार्यासाठी वापरायची असेल तर जरूर ही वेळ आपल्याला पुढे खूप काही मिळवून देईल। कारण आज समाजामध्ये यशाच्या शिखरावरती पोहोचण्यासाठी, उत्तुंगशी ही यशाची शिखर पादाक्रांत करण्यासाठी प्रत्येक जण जसा काही धावत आहे, प्रत्येकाला वाटते की माझं लाईफ जे आहे ते नंबर वन झालं पाहिजे, मीही ह्या समाजासाठी काहीतरी देणं आहे, मलाही काहीतरी द्यावं लागेल आणि ह्या जगामध्ये मलाही फेमस व्हायचंय, परंतु इन्स्टंटली, अगदी कमी वेळेमध्ये। आणि अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्ती हा यश मिळवण्यासाठी धावत आहे, धावत आहे, धावत आहे. आज समाजामध्ये आपण पाहतो जेवढे काही मोठमोठ्या व्यक्ती होऊन गेल्या, प्रत्येक व्यक्तीनं वेळेला खूप महत्व दिलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्याबद्दल आपण ऐकतो की 22 तास अविरतपणे कार्य करणारी ही व्यक्ती, भारत देशाचं पंतप्रधान पद ज्याला त्यांनी भूषवलं, अर्थातच वेळेला त्यांनी खूप महत्व दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज या समयासाठी, वेळेसाठी आपण महत्व एवढं देत आहोत का? आजची तरुण पिढी पहा किंवा वृद्ध पहा, वृद्ध तर म्हणतील आम्ही आमच्या जीवनामध्ये जे मिळवायचे ते मिळवलेलं आहे, आता राहिला थोडासा वेळ बस. एक आजोबा परवा भेटले, म्हणलं आजोबा कसं चाललंय तुमचं? हा चाललंय, हे ठीकच चाललंय म्हणायचं. आला दिवस ढकलायचा, आला दिवस ढकलायचा. अर्थात ढकलगाडी आहे का जीवन? म्हणजे नाही. एक एक सेकंद जो आपल्याला मिळालेला आहे तो अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट आहे, अति मूल्यवान आहे. आज 1000 रुपये जर कुठे पडले असतील, समजा 100 रुपयाची नोट जर आपल्या खिशातून पडलेली असेल किंवा रस्त्यावरती एखादी नोट आपल्याला मिळालेली असेल, तर पटकन आपला हात खिशात जातो, अरे ही नोट माझी तर नाही ना. मग एका 100 रुपयाच्या नोटेला आम्ही लाथाडून जात नाही पुढे, लगेच आम्ही उचलतो ती नोट. एवढी किंमत आहे आज पैशाला, वेल्थला, संपत्तीला. परंतु आमचा एक सेकंद जो करोडो रुपयापेक्षाही व्हॅल्युएबल आहे, त्या सेकंदाला आपण किती महत्व देतो. तर पाहूया आपण की वेळ, अर्थात जे काही टाइम आहे आपला, हा टाइम आपण कशा पद्धतीनं व्यर्थ दवडतो. कारण जर आत्माच आहे वेळ आपली, तर त्याला आपल्याला किती महत्व दिलं पाहिजे. तर पाहूया आपण वेळ कुठे कुठे आपण कसा कसा घालवत असतो. एक पहिली गोष्ट आहे की वेळ व्यर्थ जाण्याची गोष्ट म्हणजे आपण भूतकाळात जास्त वेळ जगतो. म्हटलं गेलेलं आहे की 80% मानव हा भूतकाळात जगतो, 15% तो भविष्य काळामध्ये जगतो आणि 5% वर्तमान काळामध्ये जगतो. आता भविष्यामध्ये एक केस माझ्याकडे आलेली होती की मॅडम कितीतरी मी माझ्या हातून जी मिस्टेक झालेली आहे ती विसरण्याचा मी प्रयत्न करते आहे, परंतु मी विसरत नाही आहे. एक 6 महिने झालं त्या एकाच गोष्टीला पकडून ती माता बसलेली होती आणि म्हणते की मी विसरू शकत नाही, महापाप झाले माझ्या हातून. परंतु व्यक्तीला शिकण्यासाठी पण तेवढीच मार्जिन आहे, चुका पण शिका म्हटलेलं आहे, पण शिकून मला हे पुढे जायचं आहे त्या गोष्टीला विसरावं लागेल मला, कारण विसरणं ही पण खूप मोठी ताकद आहे. टू फॉरगेट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट अँड पॉवरफुल पॉवर, अर्थात शक्तिशाली एक पॉवर आहे. पॉवर म्हणजे काय आहे? जसं आठवणं ही शक्ती आहे, तसं विसरणं पण शक्तीच आहे ना. पण आम्ही विसरतो काय? हो, आठवायला काय पाहिजे आणि विसरायला काय पाहिजे ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत. आठवणं, आपण चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत त्या जरूर आपण आठवूया, परंतु ज्या गोष्टी, विशेष करून ज्यांना आपण मदत केलेली असेल किंवा वाईट काही घटना आपल्या हातून घडल्या असतील, मिस्टेक झाल्या असतील, चुका झाल्या असतील, विसरावं लागेल आम्हाला. त्याच पकडून जर आम्ही पुढे राहिलो तर पुढचं जे जीवन आहे माझं ते चांगलं राहील का? म्हणून भूतकाळामध्ये किती जगायचं हे आपण आपल्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. आपण ठरवायचं आहे किती मला भूतकाळात जगायचंय. तर 80% जर भूतकाळ जगत असू तर एक प्रकारे भूतच आमच्या डोक्यावरती सवार होणार आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त परमात्मा या विद्यालयामध्ये हे शिकवतात की बच्चे भूतकाळात जास्त जगू नका, तुम्ही भूतकाळातून तुम्ही शिका की या गोष्टीतून मला हे शिकायचंय, शिका आणि पुढे जा. कारण भूतकाळ हा असा आहे की आपल्याला चांगलंही तेवढंच घडवतो पण जास्तीत जास्त टेन्शन पण देणार असतो. म्हणून आपण विसरूया भूतकाळाला, बघूया आता आपला भविष्यकाळ. भविष्यकाळाबद्दल प्रत्येकाला उत्सुकता असते, प्रत्येक जण जातो ज्योतिषाकडे आणि म्हणतो माझं भविष्य काय पहा. हातावरच्या रेषा बघून किंवा हेअर थ्रेडिंग करून तो ज्योतिष सांगत असतो, परंतु परमेश्वर सांगतात या ठिकाणी, अरे बाळांनो तुमच्याच हातामध्ये तुमचं भाग्य घडवण्याची मी रेषा कलम अर्थात पेन दिलेला आहे. जेवढी तुम्हाला मोठीच्या मोठी रेष मारता येईल तेवढं मारा. अर्थात भाग्य जमा करण्याची ही एक सुंदर वेळ आहे. तुम्ही जेवढे श्रेष्ठ कर्म कराल तुम्हाला तुमचं भविष्य सुद्धा खूप छान असेल. आणि यासाठी आम्हाला वर्तमान काळामध्ये जगावं लागेल. वेळ मारतो आम्ही एवढ्यासाठी की मला जमत नाही, मला होत नाही, कारण लॅक ऑफ एक्सपिरियन्स. एखादी गोष्ट आहे, एखादं काम सांगितलेलं आहे आपल्याला, परंतु शिकण्याची भावना नाही आहे. आम्ही पहिल्यांदाच म्हणतो हे मला ना येत नाही अजिबात, येत नाही तर मग तरी पण जबरदस्तीने जर सांगितलं नाही हे तुला करायचंच आहे, तर मग आम्ही त्याच्यामध्ये ते शिकण्याच्या पाठीमाग आम्ही वेळ देत नाही. आवडीनं एखादी गोष्ट जर आपण शिकायला लागलो, नाही मला शिकायचंय, हे मला येत नाही, बट आय हॅव टू लर्न, मला शिकायचंय. मग शिकण्याची भावना थोड्याशा वेळेमध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकवून जाईल. त्याच्यामध्ये आपला वेळ जो आहे तो बर्बाद होणार नाही. दुसरी गोष्ट आम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की पास्ट इज हिस्ट्री, फ्युचर इज अ मिस्ट्री, अँड प्रेझेंट टाइम इज अ गिफ्ट गिव्हन बाय गॉड. अर्थात जो भूतकाळ आहे तो इतिहासात जमा आहे, जो भविष्य आहे तो एक रहस्य आहे. काय होणार आहे पुढे मला माहित नाही, परंतु वर्तमान काळ जो आहे तो परमेश्वरान दिलेली ती अनमोल देणगी माझ्या हातामध्ये आहे. बस मला ते पाहायचे, जतन करून ठेवायचे, आणि वर्तमान काळ अतिशय चांगल्या पद्धतीने 80% वेळ जो आहे तो मला वर्तमान काळामध्ये द्यावा लागेल, 5% भूतकाळामध्ये आणि 15% भविष्य काळासाठी. म्हणूनच संत कबीरदासांनी पण म्हटलेलं आहे की कल करे सो आज कर, आज करे सो अब. विनाश जर झाला तर पुन्हा कधी करणार आपण? जे काही करायचंय ते आत्ताच, आत्ता आणि आत्ताच, अब नाही तो कब नाही, नाऊ ऑर नेवर. ज्या चांगल्या गोष्टी करायच्या त्या मला आत्ताच कराव्या लागतील. आणि जे भविष्य आहे, भविष्याबद्दल सुद्धा प्लॅनिंग आपल्याला करावंच लागेल, कारण आपल्याला परमेश्वरानं प्लॅनिंग बुद्धी दिलेली आहे, कल्पना शक्तीचं अनमोल अशा पद्धतीचं अमोघ असं शस्त्र दिलेलं आहे. पुढच्या गोष्टी तर करायच्याच आहेत. पुढे भविष्यामध्ये कशा पद्धतीनं माझं लाईफ असेल त्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी मला काही ना काही तर प्लॅनिंग करावं लागेल. परंतु प्लॅनिंग करत असताना उगीच कल्पनाच्या जोरावर किंवा कल्पनाच करत राहणं, प्रॅक्टिकल मध्ये काहीच न करणं हे ठीक नाहीये. कारण आपल्या सर्वांना एक गोष्ट माहीत असेलच, एका मालकानं खुश होऊन नोकराला दुधानं भरलेला एक हांडा दिला, घडा होता तो मातीचा, आणि तो इतका मालक खुश होता की माझ्या नोकरानं खूप छान काम केलेलं आहे. नोकर पण खुश होता की मालकानं आज मला बक्षीस दिलेलं आहे. आणि नोकर रस्त्यानं जात असताना विचार करतो की हे जे दूध आहे ना हे मी आता डेअरीमध्ये विकणार, त्याचे पैसे येणार, आणखीन मी त्या पैशातून त्याची बचत करत जाणार, बचतीमधून मला मी एक म्हैस खरेदी करणार, त्याच्यातून पुन्हा 2 महिने, 3 महिने, 4 महिने करत करत खूप मोठा म्हशींचा माझा व्यापार असेल, आणि त्याच्यामध्ये मी भरपूर पैसा मिळवेल, आणि लोक सुद्धा मला एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून पाहतील, मला नमस्कार करतील, आणि मीही त्यांना नमस्कार करेन. आणि अशा पद्धतीने तो विचार करत असताना नमस्कार करतो आणि हा आपले जे डोकं आहे ना ते हालवतो, आणि त्याच्या डोक्यावर जो घडा असतो दुधाचा तो खाली पडतो, फुटून जातो. मनोरे जास्तीत जास्त आपल्याला ह्या म्हणतात आकाशातले मनोरे, आकाशामध्ये बंगलं बांधणं ठीक आहे, ज्या गोष्टी अशक्य असतील त्या करणं करायचंच आहे. कारण आपल्याला आपल्या जीवनामध्ये इम्पॉसिबल वर्ड हा नाहीच आहे, कारण इम्पॉसिबल या शब्दामध्येच आहे आय एम पॉसिबल, मी सर्व काही करू शकतो. परंतु त्याचं प्लॅनिंग केलं गेलं पाहिजे. अनावश्यक पद्धतीने उगीच विचार करत राहून, भविष्याची चिंता करत राहून काहीच उपयोग नाही आहे. कारण परवाच एक व्यक्ती भेटली, खूप चिंताक्रांत होती, त्यांना मी विचारलं की दादा काय झालं, एवढी चिंतेमध्ये का आहात? तर त्यांनी सांगितलं की काय करू ताई ना, मला माझ्या मुलगीच्या लग्नाची काळजी आहे. मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुमच्या मुलीच्या लग्नाची काळजी बापाला असणं साहजिकच आहे, ती काय सर्व्हिस करते का? तर नाही. मग तिचं कॉलेज पूर्ण झालं का? नाही. मग ती काय करते, कुठं आहे, काय करते, केवढी आहे? तर त्याने सांगितलं 3 वर्षाची आहे. अजून 3 वर्षाची ही मुलगी आता मोठी होणार, मग नंतर तिचं लग्न होणार, मग आताच काळजी करण्यात काय अर्थ आहे? आत्ताचा जो वेळ आहे तो काळजीमध्ये चिंतेमध्ये घालवण्यात काय पॉइंट आहे? काहीच अर्थ नाही ना. तर विशेष करून वेळ आपण कुठे मारतो, कुठे घालवतो पहा. काय काय व्यक्तींना इतकी सवय असते करीन मग, जागरूकता नसती ज्याला अलर्टनेस म्हणतो आपण, त्यामुळं ती व्यक्ती विचार करते बहाणे पाहिजे ज्याला म्हणतो आपण आळस आलबेल. आपण आळस एवढ्यासाठी की राईट वेळेला त्या राईट काम न करणं. टाइम मॅनेजमेंट मध्ये काय आहे, समयाला जे आपण जे ठरवलेलं आहे निश्चित वेळेमध्ये निश्चित हे काम पुरे परिपूर्ण करायचं आहे आणि ते पण विधीपूर्वक आणि सफलतापूर्वक काम करायचं, यालाच आपण टाइम मॅनेजमेंट म्हटलेलं आहे. तर आता मला जे हातामध्ये काम दिलेलं आहे, नको नंतर बघूया, पुन्हा करूया, होणारच आहे, करायचंच आहे आपल्याला, ते पुन्हा बघूया, आताच काय केलं पाहिजे असं नाहीये. तर अशा पद्धतीने एकंदरीत आळसाची भूमिका निर्माण होती मानवामध्ये आणि मग मन इतकं ते दुबळं होऊन जातं. करण्याची जी काही उमेद आहे, उमंग उत्साह आहे ज्याला आपण झील अँड एन्थुसियाझम म्हणतो, तो उत्साहच कमी होतो. आणि उत्साह कमी झाल्यानंतर पुढचं काम करायची आपल्याला मूडच राहत नाही, मग मूड ऑफ होतो. विशेष करून वेळ घालवतो आपण कुठे बघा. पहिली गोष्ट आहे ईर्ष्या करणं, द्वेष, घृणा. आणि जर ईर्ष्या असेल ना तर त्या व्यक्तीबद्दल आपण कधी थांबू शकत नाही. त्या व्यक्तीबद्दल जे काही निगेटिव्ह गोष्टी आपल्याला पसरवता येईल तेवढं पसरवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपल्या हे लक्षात येत नाहीये की इतका अनमोल वेळ खजाना मी समयाचा वेळेचा दौडत आहे किंवा घालवून टाकत आहे, व्यर्थ घालवत आहे. आता आपल्याला पाहावं लागेल की जर याच्यामध्ये माझा वेळ जात असेल, ज्याच्यामध्ये परमात्मा सांगतात बच्चे कभी भी पर चिंतन पर दर्शन की बातें न सुनो न देखो न बोलो, अर्थात एखादी व्यक्ती येऊन माझ्या पुढे तिचं मन मोकळं करायला लागलेली आहे, सांगायला आले की ह्या माझ्या सुनेनं असं केलं तसं केलं तसं केलं. तुम्ही एकदा ऐकून घ्या, दुसऱ्यांदा त्यांना स्पष्ट सांगा की तुम्ही सांगितल्यामुळं मी जाऊन त्या व्यक्तीला बदलणार आहे का, नाही. तर तुमचं एकच गोष्ट तुम्ही करा की मला ह्या गोष्टी सांगू नका तुम्ही, कारण आपण ऐकतो आपल्याला खूप इंटरेस्ट असतो त्याच्यामध्ये. मग काय झालं, मग पुढे काय झालं, ती काय म्हटली, असं म्हटली तसं म्हटली, तर निगेटिव्ह पॉइंट मध्ये ते ऐकण्यामध्ये काय ताकद आहे? आपली जी आत्म्याची प्रचंड शक्ती आहे ना पॉझिटिव्हिटी, ती निघून जाते हे लक्षात येत नाही आपल्या. आणि म्हणून अगदी सिन्सिअरली आपल्याला गंभीरतापूर्वक ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. कुणीही येऊन आपल्याला कितीही चुगली सांगायला लागलं, कुणी निंदा करायला लागलं, कुणी कुणाबद्दल काही वाईट बोलायला लागलं, तर आपण त्यासाठी भले आपल्या कानांना द्वार नाही आहेत, डोळे बंद करण्यासाठी पापण्या दिलेलेत परमेश्वरानं, तोंड बंद होण्यासाठी ओठ दिलेलेत परमेश्वरानं, पण कान बंद होण्यासाठी मात्र कुठलाही दरवाजा नाही आहे. परंतु अंतर मनामध्ये जी शक्ती आहे की मला वाईट ऐकायचंच नाही आहे, ज्याच्यामध्ये माझा वेळ निघून जातोय बस, तर अंतर मनातून किंवा जे ईश्वर पिता आम्हाला जी शक्ती देत आहे, शक्तीचं ते एक प्रकारचा दरवाजा बनवून आम्हाला ह्या वाईट गोष्टी ऐकण्याची सवय जी आहे आमची, ती काढून टाकावी लागेल. कारण जेव्हा आपण ऐकतोच वाईट, मग वाईट बोलण्यात वेळ घालवतो, वाईट विचार करण्यामध्ये वेळ घालवतो. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा अपमान होतो तेव्हा सुद्धा बघा ती व्यक्ती आतमध्ये खूप विचार करायला लागते, तिने असं का केलं तसं का केलं, बरे बोललेली असेल किंवा नसेल. तिसरीच व्यक्ती म्हणून आपल्याला सांगते की ह्या व्यक्तीने तुझ्याबद्दल असे असे उद्गार काढले, भले आता ते निगेटिव्ह काढले, अनुद्गार काढले, वाईट काढले, पण काढले असतील नसतील कशावर. म्हणून कान आणि तोंड याच्यामध्ये किंवा डोळे याच्यामध्ये चार बोटाचं अंतर आहे आपलं. भले बोलली असेल, ओके इट्स ऑल राईट, बोलली तर बोलली तिथे तिच्या बरोबर म्हणून आपण थांबतो का त्या वेळेला, नाही, सोक्षमोक्ष घेतो आपण, नाही तिने का विचारलं, ती का बोलली असेल, मी जाऊन विचारतेस तिला, बघतेस ती काय म्हणते. अशा पद्धतीने आपली आतमध्ये ईर्षेची भावना निर्माण होते, त्याच्यामध्ये वेळ निघून जातो आणि मग आपण डिस्टर्ब होतो, नाराज होतो. काय काय व्यक्ती तर त्यांचे मूड ऑफ झालेले, मूड ऑन होण्यासाठी महिना दोन दोन महिने लावतात, एवढा वेळ घालवतात त्याच्यामध्ये. आणि परमपिता शिव परमात्मा सांगतात बच्चे टाइम बहुत कम है अपने पास, वेळ खूप कमी आहे. जेवढ्या काही आज आमच्या विद्यालयाच्या सुद्धा प्रथम प्रशासिका मम्मा जगदंबा सरस्वती नेहमी म्हणायच्या, हर घडी अंतिम घडी है, हर घडी कयामत की घडी है, कभी भी कुछ भी हो सकता है, बस एवर रेडी, अचानक होना है और एवर रेडी रहना है. कधी कुठला वेळ येईल काय करेल सांगता येत नाही आपल्याला. माझ्या लाईफ मध्ये माझा लास्ट क्षण कोणता असेल, शेवटचा श्वास कोणता असेल मला माहित नाही. परंतु श्वासोश्वास जो वेळ मिळालेला आहे तो वेळ मात्र चांगल्या कार्यासाठी जरूर मला वापरता येईल. कारण वेळ टाइम पॉवरफुल आहे, स्वतंत्र आहे वेळ. वेळ कुणासाठी थांबलेला नाहीये, त्याचा कोणी फ्रेंड नाहीये. हा, ज्या व्यक्तीनं वेळेला आपला फ्रेंड बनवला, वेळेअनुसार प्रत्येक गोष्ट करत राहिली, त्याच व्यक्तीला तो वेळ म्हणजे एक प्रकारे फ्रेंड बनलेला आहे. परंतु जी व्यक्ती वेळेला टाळायला लागली, वेळ बर्बाद करायला लागली, वेळेनुसार कुठल्या गोष्टी करत नाही राहिली, त्या व्यक्तीला मात्र वेळ एक वेळ येईल अशी की त्याला तो दुश्मन वाटेल. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, जो समय को बचाता है समय उसको बचाता है.